सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर. संग्राम बरोबर
7:30 on the clock, Super Hits 93.5 Red FM वर. नमस्कार, मी आहे संग्राम. टेम्परेचर मॅक्सिमम 36 आणि मिनिमम 24 डिग्री सेल्सिअस. आज ढगाळ वातावरण आणि पाऊस दोन्हीही असणार आहे असं हवामान खात्याचं ऍटलीस्ट गुगल मावशीचं म्हणणं आहे. उद्या मात्र ढगाळ वातावरण असून पाऊस पडणार नाहीये, तो पुन्हा परवा रिझ्युम होईल. हे किती लेट होतंय रे, काल 7 तारीख दिली होती आपल्याला, पण तसं ते नाही, मान्सूनचं काही आगमन वगैरे काही दिसत नाहीये, अवघड आहे. मी इतका प्रवास केला, टोटल मोजले नाहीत अजून, पण 1000-1500 किलोमीटर सगळं झालं असेल, 1001 किलोमीटर तर झालंच असेल, पण फार काही पाऊस कुठे बघायला मिळाला नाही मला. औरंगाबादला नाही, थोडासा काल नाशिकवरून परत येताना मला पाऊस थोडासा अगदी संगमनेर वगैरे तिथे होता, पण अदरवाईज नॉट रिअली. आणि दुपारचं खूप प्रचंड गरम सगळीकडेच होत आहे, रात्रीचं मात्र वातावरण छान होतं, मस्त. ओके, एव्हरीबडी इज वेटिंग फॉर द वन अँड ओनली मान्सून. आता ते काय येतील, कसं येतील, ते थोडंसं मी अजून माहिती घेतो आणि तुम्हाला सांगतो, पण त्याच्या आधी सुपर हिट गाणं. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बाज जाते रहो.